पहिल्याच भेटीत ज्यांनी पुलंना इम्प्रेस केलं असे बेळगावचे रावसाहेब, एक सच्चा आणि कट्टर संगीत रसिक. चला तर मग भेटूया रावसाहेबांना आणि चर्चा करूया त्यांच्यावर.
नमस्कार, वादच नाही मध्ये मी विनीत अलुरकर, भूपाल लिमये आणि ध्रुव भाटे आपलं स्वागत करत आहेत. आजचा विषय आहे रावसाहेब, पु ल देशपांड्यांचा रावसाहेब. हाय गाईज.
हॅलो
फ्रेंड्स. हॅलो, नमस्कार.
सो रायस रावसाहेबांचं सिनॉप्सिस असं आहे की बेळगावमध्ये रावसाहेब नावाचे एक खूपच रसिक माणूस आहे. त्याला प्रचंड गाण्याची आवड आहे, प्रचंड संगीत नाटकाची आवड असा असलेला माणूस की त्याचा इन अ वे प्रमोटर तुम्ही म्हणू शकाल त्याला. आणि पु ल देशपांडे प्रोफेसरची नोकरी करण्यासाठी, लेक्चररची नोकरी करण्यासाठी बेळगावमध्ये गेलेले आहेत आणि तेव्हा त्यांचा रावसाहेबांशी संपर्क येतो. आणि ते आधी एकदा त्यांची भेट झालेली आहे कुठेतरी, पण बेळगावात गेल्यावर इमिजिएटली रावसाहेबांची त्यांची मैत्री होते. त्यांच्या मित्र सगळ्या त्यांच्या इमिजिएट फ्रेंड सर्कलमध्ये पु ल देशपांडे गोस आणि काय काय रावसाहेबांच्या भोवती होतं आणि त्या पूर्ण एका एक दोन वर्ष जेव्हा ते होते बेळगावात तेव्हा काय काय रावसाहेबांचं त्यांनी अनुभवलं आणि जी छोट्या छोट्या किस्से आहे त्यामुळे ओव्हरऑल रावसाहेबांचं म्हणतात ना की सहवास त्यांना जो लाभला त्याच्यावरती हे पूर्ण कथाकथन व्यक्ती आणि वल्लीमधलं आहे. टू बिगिन विथ, आज मी थोडं वेगळं पॅटर्न घेऊ आपण, आपण ध्रुवपासून चालू करू. ध्रुव, कसं वाटलं तुला रावसाहेब काय म्हणणं आहे? म्हणजे एवढं सुंदर आहेच ऑफकोर्स, पण आय थिंक नाव दॅट यू हर्ड इट मे बी किती द एन्थ टाइम, व्हॉट इज युअर इम्प्रेशन, व्हॉट इज युअर फर्स्ट इम्प्रेशन नाव, व्हॉट वुड यू लाईक टू से, व्हॉट इज युअर फर्स्ट थॉट?
My immediate thought is actually I'm surprised how deep this one is and how the story is very moving, you know, as well as having lots of points where it is definitely funny and Rao Saheb as a character is, you know, a very interesting and entertaining character, but there is so much depth to this story and it also feels like, you know, you're all, at least for me, there's a resonance with the basic premise of this character, which as I see it is, you know, what is the nature of criticism, the nature of making your feelings heard, and how much of our true selves do we suppress? Rao Saheb is someone who will wear his passions on his sleeve, who will say whatever comes to his mind, but at the same time he does it with genuine, you know, connection. He is so connected to people and he is so invested in whatever they are doing and whatever they are producing that he feels like he must tell them what he feels. And you know, if you were to pick so many of Pula's characters, and there's always some difference that you have today to how that character is, but I feel that so strongly with Rao Saheb, you know, that this is exactly who I am not. So he is like seeing me in an opposite light. So anyway, long story short, I felt this was pretty deep to me and also very entertaining at the same time compared to a lot of other Pu L stories where people are laughing almost every minute. This one, there is a lot of depth that makes you pause and think. So that's my immediate take on it.
Yeah, I think the depth comes from also the fact that Pu L is giving his impressions in sort of these monologues in between where he's trying to make sense of, you know, what. In a way, you know, it's one of those rare times where Pu L is actually running to his defense in a way. Ata ji mi ekda aikle mala asa vatte ki he's trying to not defend him, but you know, trying to side with him ki hi manse kashi japli paijit ki hi manse kiti yancha wagna asa asel tari he khara kashe. Mala ek tacha manla vakya atta bochla jeva apan aikat hoto, because as practice to all the listeners, की आम्ही नेहमी पहिल्यांदा ऐकतो आणि मग पॉडकास्ट चालू करतो जस्ट सो दॅट वी आर इन द मूड. आणि आज मला इन द ट्रू सेन्स ऑफ दिस लिसनिंग एक्सपिरियन्स की दरवेळेला पुलंचं ऐकल्यावर काहीतरी वेगळंच डोळ्यासमोर येतं, आज मला ते एक वाक्य जे इट हिट मी टुडे इज की रावसाहेब असंस्कृत होते हे किती छान होतं. आता हे वाक्य तू तसं पाहिलंस तर खूप सिंपल आहे म्हणजे, पण हे वाक्य हे किती डिफिकल्ट आहे एक तर पचायला की अवसंस्कृत असूनही किती छान होते, आणि दुसरं कुठलं असं लिटरेचर आहे की ज्याच्यामध्ये हे वाक्य असं इझिली टाकता येईल. आणि आय थिंक दॅट इज द जिस्ट ऑफ रावसाहेब फॉर मी नाव टुडे. बिकॉज आता बघतो म्हणजे की अवसंस्कृत होते हे किती छान होतं, किंवा त्या वाईब मध्ये ते आहे की ही वॉज आउटसाईड द सिस्टीम, संस्कृतीच्या बाहेर होते हे किती छान होतं. म्हणजे याचा फ्लिप साईड अशी आहे की संस्कृती हे किती कुबळ आहे, किंवा संस्कृती ही किती पोकळ आहे, हे त्याचं फ्लिप साईड तुम्ही असं काढू शकता की संस्कृतीकच फार असणं हे किती इट इज नॉट अ ग्रेट थिंग, यु नो. आणि थ्रू आउट द थिंग पुलं कन्व्हिन्स, म्हणजे यू 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 डोंट नीड कन्व्हिन्सिंग, यू 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 अग्री विथ हिम, राईट? म्हणजे किती छान होतं की हे संस्कृतीच्या बाहेर होते, वाटेल ते बोलायचे, पण ही वॉज नॉट प्रिटेन्शियस फॉर एक्झाम्पल, यु नो. आणि आय मीन लाईक ध्रुव साईड की डेप्थ आहे, पण डेप्थ ह्याच्यामुळेच आहे की पुलंनी त्यांचं स्वतःचं एक इम्प्रेशन सारखे, म्हणजे आय थिंक एव्हरी 2-3 मिनिट्स ही गिव्ह दीज इम्प्रेशन्स ऑफ यु नो व्हॉट इज व्हॉट ही थिंक्स ऑफ द होल थिंग. खूप छान आहे.
नाही बरोबर आहे तू म्हणतोस तसं, ते की असले कॅरेक्टर्स यु नो ते अगेन तुझं म्हणणं जपावं लागतं त्यांना लोकांना, कारण ते खूप वेळा पटकन लेबल करतात लोक, यु नो समाज जसं म्हणजे ज्याला आपण सांस्कृतिक समाज म्हणू किंवा ज्याला आपण व्हेरी कल्चर्ड आणि व्हेरी असं सरळ जाणणारे किंवा यु नो सो कुठेतरी सांगायचा प्रयत्न की हे फक्त सोंग हे तुम्ही अशी निदान निखळ आणि ज्याला आपण क्लिअर कट माणसं असतात की यु नो की जे ज्यांच्या जे मनात आहे तेच ते बोलतायत.
राईट. वन ऑफ द टेल्स ऑफ दिस ऑफकोर्स इज अर्ली ऑन त्यांनी जे सांगितलंय की ते संगीत नाटक ऐकायला जातात, किंवा त्याच्याही आधीचं आहे की ते रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जातात आणि ते तबलजीला डायरेक्ट बोलतात की अरे तू नीट वाजव आणि हे काय कुचकुचत वाजवतोय, जरा चहा बी पाच की काय चाललंय. आणि किंवा आणि त्याचा दुसरा द सेकंड पार्ट ऑफ दॅट इज संगीत नाटकाला पुलं बरोबर जातात आणि त्यांना ते राहत नाही की ते जे गात असतात ते कुठलं पद या नवनवोत्सवा आणि ते चेंज करतात आणि त्यांना ते अक्षरशः त्यांना ते आवडत नाही, ही कॅनॉट रेझिस्ट, आणि हाफ इंटरव्हल मध्ये ते घुसतात त्यामध्ये पुलं म्हणतात कशाला, आता पुलं नाही ते शिवी घालतात की तुम्ही पण एक नंबर शेपूड घालणार, आणि शेवटी पुलं जातात त्यांच्याबरोबर आणि इंटरव्हल मध्ये त्याला एवढं ऐकवतात. तर माझं एवढंच म्हणणं आहे की म्हणजे ऐकवावं, पण म्हणजे इंटरव्हल म्हणजे ऍटलिस्ट सगळं झाल्यानंतर जावं, कारण इंटरव्हल मध्ये तू असं काय करेक्शन करणार आहे सेकंड हाफ मध्ये, असं काय एवढं मोठं ते राहत नाही म्हणजे असं काय मोठं तू आता काय रिहर्स करून तो पद बदलणार आहे तो काय, म्हणजे आता तो डपलाच ना अजून आहे ते तो, बट दॅट इज राव साहेब, त्यांना ते राहलं नाही त्या त्या वेळेला
मेजर मेजर तळमळ आणि ती पटकन व्यक्त करून मोकळवायचंय समोरच्याला ते कितपत हर्ट होतंय किंवा काय विचारच नाही.
पण अगेन त्याला दुसरं असं आहे की त्यांना किती ते आतमध्ये म्हणजे इन अ वे यु नो ही इज ट्राईंग टू हेल्प हिम, किंवा ते त्याला सांगतात की अरे तू का करतोय, म्हणजे ते पण आहे, ही इज नॉट पुटिंग हिम डाऊन, पॉझिटिव्ह फिलिंग तशी नाही आहे, म्हणजे
पॉझिटिव्ह आहे
की म्हणजे आपण कसं एखादा म्हणतो हे का असं करतोस रे, कशाला तू असं का करतोयस, ते हे जे तळमळ की नको करूस ना असं, किती छान आहे आणि तू कशाला काय गरज आहे तुला बदलायचं म्हणून असं ते यु नो. तर ते म्हणजे फारच युनिक कॅरेक्टर आहे.
आणि मला एक तिथे इंटरप्ट करायचं एक दॅट यु नो देर इज वन लाईन तू म्हणलास तसा द यु नो नाऊ दॅट एव्हरी टाइम यू हिअर इट यू ग्रॅव्हिटेट टुवर्ड समथिंग अ लिटल डिफरंट, ह्या खेपेला आय पिक्ड अप दॅट लाईन दॅट आय ऍक्च्युली डिड नॉट आय सॉर्ट ऑफ थिंक मच अबाउट द फर्स्ट थर्ड सेकंड थर्ड टाइम आय हर्ड इट. ही टॉक्स अबाउट हाऊ यु नो ही वॉज नॉट एडिक्टेड टू अल्कोहॉल नॉर डिड ही शन इट, राईट? But he does say that he was addicted to friendship or to dost, right? And he, or to dosti. And there is that line there. So I think in addition to this talmal that he has to make his voice heard, etc., he also, I feel like he is so dependent on human connection that he wants to go and, you know, connect with that person. And this is in a way the excuse or the reason to form that connection. And with Pula, it clicks, right? The very first line of this is the wavelength. But the point is, unless you try and you make your you come out and say something, you never know where that connection is going to go. I think as a, I mean, just to close this point I'm trying to make is ki apan ashe by being polite, by being, you know, cautious, we are probably not giving the opportunity for lots of connections to form. in society today. So I think that is one thing that just came to my mind.
Yeah, I think that's a good point. I think dusra asa hai ki it is not just a connection. It is also really trying to form a strong connection or to begin with a connection. And I think one of the things is ki kutlai connection karayal tumhala ek, you cannot be on the ropes, you know. You have to thoda transgress into each other's territory. And that always is a, it might not be the most pleasant feeling. In fact, in most cases, it's not, right? Karan thoda tumhi ekmekanna, तुम्ही एकमेकांना थोडं इम्पोज करता. आता कुठलंही तुमचं स्ट्रॉंग रिलेशन असेल, लेट्स से आपली फ्रेंडशिप सुद्धा आहे, फ्रेंडशिप मध्ये उतार चढाव हे येणारच ना. तुम्ही काय फक्त चांगलं तर घेऊच शकत नाही, तर ती स्ट्रॉंग फ्रेंडशिप नाही आहे ना. किंवा कुठलंही रिलेशनशिप तुमचं स्ट्रॉंग कधी बनतं, इट स्टँड्स द टेस्ट ऑफ टाईम अँड इट गोज थ्रू अप्स अँड डाऊन्स. अँड यु नो इफ द डाऊन्स आर नॉट देअर, यु नो इफ यू डोंट गिव्ह अ चान्स, यु नो नन ऑफ दोज थिंग्स आर फॉर्म्ड, ती गाठ तुमची बांधली जात नाही टाईट. सो आय थिंक from that angle Rao Saheb was amazing because he gave a lot of toast for sure.
Correct. And but, coming back to the maitri cha pan ki te ek tar ekte rahat ahet bag ani mate mhanta bag ki te ekte asana te tanna ajibat te uncomfortable vatayacha manun sarkha sandhyakali konal tari gola kar gappa mara ani tyancha group asayacha manun ya to manasat ramnara pan he
disto ya. I mean the other thing is ki Rao Saheb he Krishna Rao Hari Hari khara hote ani ek bimsen doshi cha interview madhe tu to aiklas gopal त्याच्यामध्ये ते सांगतात की पहिल्यांदा ते बेळगावला गेले तेव्हा कृष्णराव हरिहर म्हणजे रावसाहेबांनी त्यांना इनफॅक्ट भीमसेन जोशी पुलर देशपांडेंशीच बोलताय तेव्हा हे तरी सांगितले की राव त्यांनी बोलवलं त्यांना की जरा या गायला या थोडस आणि 15 मिनिटं गायला बोलवलं आणि ते 7-8 तास सकाळी 5 वाजेपर्यंत ते गात होते त्यांच्या रिस थिएटर काय ते त्यांच्या त्या अड्ड्यावर. आणि ते म्हणाले म्हणजे ते जे मैफिली होत्या आणि म्हणजे ही वॉज व्हेरी वेल नोन इन ऑल द सगळे जे बेळगाव मध्ये याचे एक तर बेळगाव वॉज अ कंटिन्यूज टू बी अ हॉटस्पॉट इन कॉन्फ्लुएन्स ऑफ बॉर्डर टाउन असल्यामुळे. आणि आपण पण भोपाळ बेळगावला गेलेलो आहे तेव्हा सुद्धा म्हणजे आपल्याला हे रावसाहेब हे डोक्यातच होतं आपल्या दरवेळेला जाताना की आपण फर्स्ट पहिल्यांदा जेव्हा गेलो आपण
करेक्ट
पहिल्या कॉन्सर्टला आपल्या मला वाटतं 6-7 वर्ष झाली त्याला आणि डोक्यात आपल्या दोघांचे म्हणजे मायात्र होतंच आहे. आपण बोलून पण दाखवलं की अरे आपण रावसाहेबांच्या होमटाऊन मध्ये चाललेलो आहे. आणि द अदर थिंग विथ आपण आता किती नोट्स केलेले आहेत पण इतकं लाईक ध्रुव सेड यावेळेला त्याची डेप्थ जास्त आपल्याला हे होती यावेळेला ऐकल्यामुळे. पण या माणसाची एक दुसरं अपील काय तर सिम्प्लिसिटी आहे की म्हणजे ही इज व्ह्यूइंग एव्हरीथिंग ॲज म्हणजे प्रोसेसिंग फिल्टर हे खूप कमी आहे किंवा एकच फिल्टर आहे सगळ्याला की कलेक्टरचं स्वागत सुद्धा तो कसं करायचा आले लोकांच्यात काढायचा अरुण किंवा कशाबद्दल काही बोलणं किंवा त्या फिमेल्स आहेत म्हणजे बाई मंडळी आहेत त्यांच्यासमोर एखादं जपून वाक्य टाकायचं किंवा लगेच बिहेवियर बदलायचं हे त्यांना जमायचं नाही. तिथे पण शिव्या घालायच्या नंतर त्यांना कळायचं आणि मग ते सॉरी म्हणायचे किंवा काय सॉरी अ वैनीत आणि परत शिवी हे जे म्हणजे एक छोट म्हणजे ही वॉज अ आउटग्रोन बेबी म्हणजे ते जे असतात ना बेबी हू नेव्हर ग्रोज अ
मॅन चाइल्ड
अँड
आणि सुरांचं भूत एक तर ते म्हणतात स्वतः की ते माणसावर सुरांचं भूत इतकं होतं की ते बेसूर किंवा थोडस इकडे तिकडे झालेलं चालायचंच नाही म्हणजे ते दॅट काइंड ऑफ त्याची त्यांची ती एक्सपेक्टेशन असायची हक्क आणि त्याच्यावर. आणि मग ते थोडस होतं पण असं खूप वेळा की अरे ह्या मास्टर्स सगळं ऐकून ह्या पंडितचं आणि या उस्तादचं ऐकून ना कुठेतरी हा आणि मग तुम्ही काय म्हणजे यू हॅव टू कॉम्प्रोमाइज कुठेतरी असं वाटतं अशा लोकांना कारण की शेवटी आनंद तर घ्यायचा आहे पण तिथे ते कम्पॅरिझन लागते. मग ते म्हणतात ना की अरे मास्टर दिनार यु नो मंगेशकरांनी त्यांच्याकडे ती होती ती पोच चाल बदलायची तर तू काय करतोय तुझ्या आहे का ती तुझ्या तुझ्या क्षमता आहे का जेन्युइनली चाललंय आणि त्यांचं ही इज नॉट जस्ट गिव्हिंग सम रँडम रिझन्स.
आणि जेवढं ते आता आपण म्हणू की जे त्यांनी त्या तबलजीला सांगितलं की हे थोडं असं इट इज टुवर्ड्स ऑफेन्स की बाबा थोडं यू आर स्लायटिंग द अदर पर्सन इन इनएडवर्टेडली म्हणजे त्यांना त्याचा जरी हेतू वेगळा असेल ध्रुव म्हणतो तसं की इम्प्रुव्हमेंट करण्यामध्ये तर तू म्हणतो तसं इम्प्रूव्ह करण्यासाठी पण यू आर ऑफेंडिंग द अदर पर्सन. तसंच तर तो दुसरा फ्लिप साईड काय आहे तर ते विलायत खानचा एपिसोड जो आहे की विलायत खानची मैफिल आहे विलायत खाननी तोडीचं अक्षरशः म्हणजे त्यांनी तो काय म्हणजे ऍब्सोल्युटली
वीजच पडली
वीज पडलेली आहे आणि तो सकाळी 3-4-5 वाजेपर्यंत ती मैफिल चालून लोक वेडी झालेली आहेत की म्हणजे ते काही आणि ते कसे तरी एवढे 4-5 तास वाजवून शेवटी निजायला गेले तर रावसाहेब त्यांचे पाय चेपायला लागतायत. तर हे पण तेवढंच आहे की जेवढं त्यांनी ते प्रामाणिकपणे किंवा ओपनली ते तबलजीला सांगितलं किंवा त्या संगीत नाटकावाल्याला सांगितलं की तू असं का वाईट करतोय, तसं एवढं पण फ्लिप साईड आहे की पाय आणि मग क्या तुमने इधर बजायावर हे जे आहे ते तरी मनात नाही ठेवलं. आणि त्याच्यावर ते पुलंचं वाक्य की असंस्कृत होते किती छान होतं, कारण हे सगळ्यांना करावं असं वाटलं, सगळ्यांना पाय पडावं असं वाटले तर रावसाहेब पडले. म्हणजे हे त्यांना नशीबी लागलं, ते त्यांच्या असंस्कृती म्हणून नशीब लागलं. आय थिंक कुठेतरी पुलं तसं पण वाटतं की मायाच्याने हे नाही झालं, मला करावं असं वाटलं पण मी नाही केलं, रावसाहेबांनी केलं. कारण त्याला पण एक थोडं भाग्य लागतं ना तुमचं, थोडं फिलॉसॉफिकल पाहिलं तर तो मोमेंट जिंकायला तुम्ही जाऊन त्यांचे पाय शिवले म्हणजे काय ते तुमच्यासाठीच तुम्ही करता ना.
अब्सोल्युटली
स्वतःचे एक यु नो दॅट इज द मो की ते यू कॅनॉट ही कॅनॉट यू कॅनॉट कंटेन बट संस्कृती मेक्स यू कंटेन. संस्कृतीचं की नको त्यांना आता छळायला आपण, चूक बरोबर हे नाहीये म्हणजे. सो एक फार एक सुंदर एक्झाम्पल आहे की ते असंस्कृत किती अपिलिंग आहे ती असंस्कृती सुद्धा
कुठेही, आणि ते जसं होल्डबॅक नाहीये, ही इज नॉट होल्डिंग हिमसेल्फ बॅक. असं काहीतरी आता हे काय यांना काय वाटेल मग, अरे मग मी हे केलं तर काय होईल असं, नाही तर नॉर्मली पण हे सगळे विचारतात कुठलीही ऍक्शन घेण्याच्या आधी
की
अरे हे व्हॅलिडेट होईल का, मग हे तीन जण काय म्हणतील, अरे मग मी कसा दिसेन, असे इतकंच आपलं चाललं असं गाडोपणा की इथे ते सांगतात की अरे गाडोपणा करू नका, ती मोमेंट निघून जाणार
आहे. सर्टनली देर इज अ डिस्कशन पॉईंट की हाऊ मच ऑफ दिस कंट्रोल इज वर्किंग फॉर अस इन द लॉंग रन, यु नो. कारण इन द एंड व्हॉट इज दिस कंट्रोल, इट मीन्स यू आर रिफ्युजिंग टू लिव्ह द मोमेंट फुल्ली. हेच आहे ना की यू आर कंट्रोलिंग द मोमेंट, तू ते नाही पूर्ण, यू आर नॉट टू त्या मोमेंट मध्ये समावत नाहीयेस तू, यू आर नॉट फ्लोईंग विथ इट, यू आर काइंड ऑफ होल्डिंग बॅक द फ्लो. हेच आहे ना, अँड ही दिस गाय इज फ्लोईंग. इफ एनिथिंग यू हॅव टू से अबाउट रावसाहेब टुडे इट इज दॅट दिस गाय इज फ्लोईंग लाईक अ रिव्हर. ओके, ऑर इट कॅन बी डिस्ट्रक्टिव्ह लाईक अ रिव्हर बट ही कॅन बी प्लेझंट अँड ब्युटिफुल लाईक अ रिव्हर एज वेल.
आणि ते अजून त्याच्यात खूप वेळा सांगत जातात पुलं की अशा लोकांना यु नो ऍक्सेप्ट देम ॲज दे आर, आणि त्यात तुम्ही परत ते वाईटच आहेत किंवा चांगले आहेत हा प्रत्येकाने ठरवा आपण, म्हणजे यु नो दॅट गाय हॅज हिज ओन वेज आणि यु नो ते तसंच कम्युनिकेट करतात, तसंच बोलतात वगैरे. आणि अगेन रावसाहेबच्या ह्याच्यात पण त्याचे गोष्टी काही सांगितल्या आहेत की यु नो की श्रीमंती सर्व तुम्हाला खूप आखडू बनवते आणि नाही का तुम्हाला खूप त्याच्यामुळे असतं की वेर एज यु नी तुम्ही
आणि श्रीमंतीमुळे लोक हे होतात म्हणजे दे बिकम एलिनेटेड बिकॉज ऑफ.
त्याच्यावर पण छान कॉमेंट्री केली की उगाच
आणि अपयशापेक्षा यशाने, बिकॉज ऑफ मोर दॅन फेलियर सक्सेसने लोक बिकम एलिनेटेड. दॅट इज अन अमेझिंग ऑब्झर्वेशन अँड इट्स ट्रू. अँड आय मस्ट से इन ऑल इन द इंटरेस्ट ऑफ फुल डिस्क्लोजर दॅट आय फाउंड माय सेल्फ डुईंग दॅट वेन आय स्टार्टेड becoming successful in terms of earning money. I really, you know, I started thinking too highly of myself and I went to the same, and now I'm hoping, you know, in the last few years, you know, it's a course correction hopefully, but it is true. That's such a beautiful observation that, you know, makes you think that you can do what you want or you are independent and you can, you know, you've made it. And it's something that needs to be taught to people as well, right? Correct. You're at least not taught, but shared that you shouldn't be doing it. And that is one. The other thing is about when Pula gives a disclaimer towards ki mala rawsaheb disle tachet sagyanna distil asa mi agra karnar nahi. Ani he I think parat mala asa vatta ki Pulanchi depth as a person, not as a writer. As a writer ta ahes ते मांडलं बरोबर, त्यांनी मांडलं त्या ठिकाणी जिथे मांडलं, आणि ते दॅट इज अ डिफरंट थिंग. पण हे एक जी विचार करण्याची कपॅसिटी आहे त्या माणसाची, की मी जसं हे सगळं ते इतकं सुंदर आहे, आणि मला सांग असं कोण आहे रावसाहेब ऐकून की पुलम बरोबर 100% अग्री करणार नाही असं कोण आहे, मला तर कोणीच वाटत नाही की ऐकून कोणाला वाटेल नाही अरे हे रावसाहेब हे जरा पुलंनी जास्तच केले. नो वन विल से दॅट, कारण इतकं सुंदर मांडलंय तरी सुद्धा त्यांनी ते का टाकले की बाबा ह्याच्याकडनं सुरगळू आहेत असू शकेल, यू कॅनॉट से निरागसपणाही असू शकेल, इन दिस यूथ ही माईट हॅव बीन रॅश ऑल्सो, पण जे आहे ते तुम्हाला दिसलं असेल. पण मी जसं पाहिलं तसंच लोकांनी पाहिलं असेल असं मी आग्रह करत नाही. आय थिंक हे फार महत्वाचं वाक्य,
फार सुंदर वाक्य,
हे फार दिस गिव्ज द डेप्थ यु नो टू द होल थिंग फॉर मी. की हे त्यांनी जे सांगितलेलं आहे ना की हे फार सुंदर आहे, की हे शेवटी माझी ट्रिप आहे, म्हणजे माझा विचार आहे, माझी कल्पना आहे त्यांच्या बद्दल,
यु नो मी तुमच्या दृष्टीने बघा आणि यु नो ठरवा काय करायचं. फार छान.
आणि त्याच्यामध्ये अजून एक पण खूप छान आहे जे आता ऐकताना मला परत वाटलं की सगळेच बेळगावात त्यांना मित्र असं कुठे होते, सगळेच थोडी त्यांना मित्र होते. आणि अजात शत्रुपणाला एक प्रकारची चतुराई लागते, हे पण एक इतकं सुंदर वाटतंय की टू टू बी कम्प्लिटली विदाउट एनिमीज यू हॅव टू बी व्हेरी टॅक्टफुल अँड कनिंग. म्हणजे यु नो व्हॉट अ ब्युटिफुल लाईन अँड ऑल्सो व्हेरी ट्रू. यु नो हाऊ कॅन यू बी विदाउट एनिमीज इफ यू आर जेन्युइन. यू कांट, यू विल हॅव एनिमीज इफ यू आर अ जेन्युइन पर्सन ऑर इफ यू ऍक्ट जेन्युइनली ऑल द टाइम, यु नो इफ यू से थिंग्स ऑन युअर माइंड. बट दॅट्स एक्झॅक्टली वॉट इज सेईंग दॅट यु नो दिस संस्कृती. संस्कृती म्हणजे काय, तुम्हाला लपवण्याची क्रिया येते. यू कॅन हाईड युअर थिंग्स इझिली. सो सो मेनी आय मीन दिस वाक्य फॉर मी वॉज व्हेरी नाईस.
खूप आहे त्याच्यात अशी ज्याला आपण कोट्स म्हणू किंवा यु नो वन लाइनर्स खूप छान आहेत. आणि अगेन ही इज अगेन ट्राईंग टू टेल ओव्हरऑल तिथे पण एक असं मेसेजच दिला जातोय की की असंच पाहिजे हे तुम्ही नाही, ही अशीच घडी पाहिजे आणि हे असंच नाहीये. इतकं ते सरळ नाही हा समाज ज्याला आपण म्हणतो की इतका तो डायव्हर्स आहे. आणि हे त्यातच ती ब्युटी आहे की यु नो की रावसाहेब आहेत त्याच्यात, त्याच्यात चितळे मास्तर पण आहेत, त्यात तुझे यु नो सखाराम घटने आहे त्याच्यात. आय थिंक द होल व्यक्ती अँड वल्ली इज ऑल अबाउट दिस यु नो वेअर
अंतु बर्वा आहे.
अंतु बर्वा आहे, करेक्ट,
नारायण आहे.
And that is, you know, that is probably the one of the values or the geniuses of the whole Vyakti Ani Valli series, or at least the 7 or 8 that I've heard from that, is that, you know, you get to see personalities that you are not normally familiar with, right? And the kind of people that in our family, the kind of people who live with us, the friends, neighbors, etc., are more or less very similar in mannerisms and behavior. Of course, there are differences, but not such a stark difference to Rao Saheb, not such a stark difference to Sakharam Ghatne and lots of characters like that. So I think when you see how they lived and what they did, whether they were real or you know, some amalgam of reality and imagination, it is very useful to get an insight into them, because I think it gently nudges your own understanding of other people and why they may behave the way they do, and helps you interact with them. I mean, I'm just trying to, you know, one of the things that made me maybe react to Rao Saheb a little deeper than normal is because I'm going through some similar thoughts myself, you know, right now, about how we try and live with being very polite and not holding, and the best when we do critique someone nowadays, it's the like button. Right, that becomes our way of telling someone that, hey, I heard you and I like it. And so this is very timely in that manner, that there is an alternate existence. You don't have to, you cannot bridge to it, but there are some aspects of it that you might inculcate. So that's what is very interesting about Rao Saheb in particular, but the entire series as a whole, just different people, and you see them from the inside as opposed to from the outside, which is when you normally see and glimpse people.
Yeah, you know, that last incident in Rao Saheb, तो शेवटचा जो ते सांगतात की पुलं सोडून चाललेले आहेत, ट्रेन ट्रेनच्या बाहेर सगळी बेळगाव हॅज टर्न्ड अप अँड एव्हरी वन इज इमोशनल, आणि थोडं सगळे जे जे त्यांचे चाहते आहेत किंवा जे जे सगळे त्यांचं फ्रेंड सर्कल सगळे आलेले आहेत गुड बाय म्हणायला, निरोप केला त्यांचा, आणि ते आत्मने शिरतात आणि रावसाहेबांनी पूर्ण बोगी आत्मधन द एंटायर कंपार्टमेंट
सजवले, त्यांनी
फुलांनी सजवलेला आहे. आणि पुलस की तोपर्यंत आम्ही आवरलो होतो, वी वर नॉट वी नो वी हॅड केप्ट अर इमोशन्स इन चेक अँड वी डिंट क्राय, बट यु नो देअर वी जस्ट दॅट वॉज इट, दॅट पुश्ड अस ओव्हर द, आणि मग आम्ही वी कुडंट कंट्रोल इट एनी मोर. आणि मग रावसाहेब म्हणतात की कशाला आला होतास बेळगावात, कशाला आला होता रे बेळगावात, आणि असं करून ते जे ते पण पुलं म्हणजे पुलं इज पुलं यु नो जस्ट मास्टर ऑफ ऑफ मास्टर स्टोरी टेलर यु नो अगेन पूर्ण चित्र तुमचं
सेंड ऑफ तुमच्या समोर उभा राहतो
समोर. आणि मला म्हणजे यु नो आय मस्ट से दॅट अगेन दिस इज अमेझिंग दॅट मी अँड भूपाल हॅड द सेम एक्झॅक्ट मोमेंट आय थिंक अ व्हेरी सिमिलर वेन इन द ऑन द सेम ट्रिप टू ऑस्ट्रिया वेन आम्ही त्या आजीकडे राहिलो होतो आणि एरिक त्यांचा मुलगा होता हू वॉज स्टेईंग विथ देम ही वॉज यु नो ही वॉज स्टेईंग विथ देम त्याचं he was single at that point so to tacha aiva barobar rahat hota which is very strange for an Austrian but he was more like taking care of them and tacha barobar ami prachanda enjoy kela par he was though he was way older than us pan to sarka cooking karayacha amcha sathi and we used to share a lot of jokes with him and stuff ani to amchi train shevatchi hoti linz madun jatana to vienna and ti far party hoti mala vatte 6 vasta vari hoti and it was very cold सो तो आम्हाला सोडायला आला ट्रेन स्टेशन पर्यंत आणि आमचं भरपूर सामान होतं आणि नुसतं सोडायला नाही तर ही कुड हॅव जस्ट ड्रॉप्ड अस ॲट द मेन गेट बट ही केम डाऊन विथ अस अँड द प्लॅटफॉर्म वॉज रिअली फार अवे सो वी हॅड टू गो डाऊन अँड देन गो अँड देन आय थिंक ऍक्च्युली कम अप द स्टेप्स बिकॉज देर वॉज नो एस्कलेटर ॲट दॅट प्लॅटफॉर्म अँड वी हॅड अ लॉट ऑफ स्टफ गिटार्स मँडोलिन यु नो देर इन्स्ट्रुमेंट्स अँड बॅग्स बिकॉज वी वर देअर फॉर टू वीक्स सो मी त्याला म्हणला रे एरिक यू कॅन गो तर तो म्हणा नो नो आय वॉन्ट टू कम आणि मग तो वरपर्यंत आला आणि देन आय थिंक वी जस्ट ब्रोक म्हणजे आय रिमेंबर the same thing happened you know when I had to say goodbye and you know he started crying and you know and there was nothing said we just hugged and there was we cried a little and that is it we just he left and you know me and Bhupal and we didn't even discuss it we were just eerily waiting for the train and you know there was nothing to be said it was such a powerful emotional moment and in that way you know it was amazing because it is so similar to what must have happened to Pula or you know And yeah, I have nothing more to say, but that was just something that's been just happened.
Correct.
धन्यवाद आमच्याबरोबर आमचा पॉडकास्ट ऐकल्याबद्दल आणि लवकरच भेटू फॉर द नेक्स्ट एपिसोड सो फॉर नाव वादच नाही कडनं थँक यू अँड गुड बाय सी यू सून
बाय बाय सी यू
बाय थँक यू
सुनता है गुरु ज्ञानी सुनता है गुरु ज्ञानी सुनता है गुरु ज्ञानी सुनता है गुरु ज्ञानी गगन में आवाज हो रही है धीमी धीमी